रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह। फसलत न की तुम्हें आली हो तुम गंगबाई। आ वो हिंडे थोती की हो तुम असनी पहली गॉस भाई आपल्या अमितजीच्या बद्दल। आ वो अमितजी येता है टीव्ही वरती, तुम असली तर माहिती आहे ते बी आपलं केबीसी करतच होते, पण आता म्हणतात मी ना आता टीव्हीवरती दुसरं काम करणार आहे। अगं कामाच्या बद्दल तर काय सांगत नाहीत, पण कळलंय की अनुराग कश्यप त्यासाठी डायरेक्ट करतोय। अहो आता तुम्ही पण विचार करा, काय त्या बिचाऱ्या अमितजीला या वयात पण आपल्या पोरा बाळांसाठी कमवावं लागतं की हो। अहो त्याचा पोरगा नुसता आयडिया आयडिया करतो आणि आयडिया खाय तर बापाने काम करायची आयडिया। काय रे देवा तुझी की माया। आता पुढची गोष्ट ऐका, अहो आपला करण एवढी रोमॅन्टिक पिक्चर काढतो आणि आता म्हणतो आता कबाई मी हाय ना विलनच्या भूमिकेत येणार आहे। अब पिक्चर मध्ये काम करणार आहे क्यों तो, आणि ते पण रणबीर कपूर समोर। अव रणबीर कपूरचा पिक्चर येत, रिपीट रणबीर कपूरचा पिक्चर येत, रिपीट रणबीर कपूरचा पिक्चर येतोय बॉम्बे वेल्वेट। त्या पिक्चर मध्ये विलनची भूमिका कोण करतय, आपला करण। करण जोहर कधी होस्ट बनतो, कधी डायरेक्टर बनतो, कधी प्रोड्युसर बनतो आणि आता विलन बनतोय, दुश्मनाची भूमिका करतोय त्याच्या। हां आता पुढची गोष्ट, अव तुम्हासनी आठवतंय आपला हाऊसफुल टू साजिद खानने डायरेक्ट केलेला। अव त्या पिक्चर मध्ये त्याची ती हिरोईन होती ना जॅकलिन फर्नांडिस, म्हणे ते लव बर्ड्स होते की ओ। अव लव बर्ड्स उडून गेले आपल्या आपल्या घरी, तुटलं की हो त्यांचं अफेअर। आणि आता अफेअर तुटल्यानंतर त्यांनी काय केली बदमाशी, अव काढून टाकलं की हो दिलं ना आपली पुढच्या पिक्चर मधनं हम शकल। अव हम शकल पिक्चर मध्ये रितेश देशमुख आणि सैफ अली त्यांच्या बरोबर होता हो की तिचा रोल। आता तिला काढून टाकलं, लातच मारले तिला। अव करिअरने काय केलंय हो, पण जाऊ द्या, लात मारून तिला काढलं आणि तिच्या जागी घेतलं ईशा गुप्ताला। अहो तरी पण आपली जॅकलिन एकदम स्पार्टिंग म्हटलं। अव म्हणते कशी, मला काही प्रॉब्लेम नाही, मी तर ईशाला ऑल द बेस्ट म्हणेन। तुम्हाला काय वाटतं, पुढची ईशा गुप्ता तर नाही?